नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 3 ऑगस्ट गुरुवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. पिंपराळा हुडकोकडे जाताना खड्ड्यामुळे रिक्षा उलटल्याच्या घटनेनंतर रहिवाशांनी बुधवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक अतुल बारी, आसिफ शेख यांनी तातडीने जेसीपी मागवून रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. भाजी मंडईतला लसूण महागाईच्या तराजूत जाऊन बसला आहे, त्यामुळे स्वयंपाक घरातील झणझणीत तडका ही अजून तिखा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य स्वयंपाक घर लसूण मुक्त राहणार आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई करत एकाच चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुपेरी पडद्यावर अमिट ठसा उमटविणारे प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने हरियाणातील लोहा येथील हिंसाचाराच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चा दरम्यान कोणत्याही प्रकारची भडकाव भाषणे होऊ नये, अशा भाषणांमुळे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये यासाठी ज्यादा सुरक्षा बल मागवावे, तसेच संवेदनशील परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज घेऊन त्यांच्यातील फुटेज सुरक्षित राहतील याची तजवीज करावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बुधवारी दिले. प्रसिद्ध निसर्ग कवी नाधो महानोर यांचं पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालंय. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उद्या परसखेड या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. गरुडासारखं उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.